हरि ओम। नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो। नमः ककुभाय निषंगिणे सेनानां पतये नमो। नमो निषंगिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो। नमो वंचते परिवंचते सायूनां पतये नमो। नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो। नमस्त्रुकाविभ्यो जिगाघं सद्भ्योमुष्णतां पतये नमो। नमोऽसि मध्यो नक्तं चरद्य प्रकृन्तानां पतये नमो। नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो। नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो। नम आतन्वानेभ्य प्रत्यदधानेभ्यश्च वो नमो। नम आयच्छद्यो विसृजद्भ्यश्च वो नमो। नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो। नम आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो। नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो। नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो। नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो। नमो अश्वेभ्यो सपतिभ्यश्च वो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो। नम उगणाभ्यः सृगंहतिभ्यश्च वो नमो। नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो। नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो। नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो। नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो। नमो महद्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो। नमो रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो। नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो। नमस्सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो। नम क्षत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो। नमस्तक्षद्भ्यो रसकारेभ्यश्च वो नमो। नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो। नम पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो। नम इषुकृद्भ्यो दन्वकृद्भ्यश्च वो नमो। नमो मृगयोभ्यश्वनिभ्यश्च वो नमो। नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। दुपारी एकच्या सुमारास मी स्वामीजींकडे गेले होते। काही भगिनी स्वामीजींच्या खोलीत बसलेल्या होत्या, त्यात माझ्या वयाच्या 2-3 जणी होत्या। आज युवा साधिका जास्त होत्या। तेथे निरंजनाताई काही काम करत होती। विलासदादाही खोलीत काही स्वच्छता करत होता। स्वामीजी बोलत होते, परमार्थ हा तरुण वयातच करायला हवा। संसारात जीवनभर रमून मग म्हातारपणी परमार्थ करायचा असं होत नसतं। मन बुद्धी शरीर उत्तम असताना त्यांच्या साथीने परमार्थ करायला हवा। देह मन बुद्धी ही तिन्ही साधनं आहेत हे लक्षात घ्यायला हवं। साध्य नव्हेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत। यांना नीट राखून आपल्याला आपले अंतिम ध्येय गाठायचे आहे। देह मनाचे टोचले पुरवणं हे आपले साध्य नाही। व्यक्ती जितकी तरुण असते तितकं तिचं मन जास्त स्वच्छ असतं। वय वाढे कुबुद्धी वाढे म्हणतात असणार। वय मोठं होत जातं तस तशी मनाची कोवळी कमी होऊ लागते. इथे आपण सांभाळावं. यानंतर 2 मिनिट बोलताना ते थांबले. चेहऱ्यावरून रुमालाची घडी फिरवली. आमच्याकडे बघत स्वामीजींनी बोलण्यास प्रारंभ केला. आमच्याकडे हात करत ते म्हणाले, इथे येणाऱ्या मुला मुलींची मने चांगली आहेत. काही जणांची मनं खूपच स्वच्छ झालेली आहेत. त्यांची मन बालकाप्रमाणे आहेत. त्यांच्या मनात विकल्प उठतच नाही की काय असं वाटतं. स्वामींनी ह्या मुला मुलींना सांगितलं की 4th मजल्यावरून उडी मारा तरी ही मुलं उड्या मारतील. स्वामीजींवर त्यांचा पूर्ण भरोसा आहे. ही मनाची कोवळी जपणे कठीण गोष्ट आहे. जगाचे धक्के बसतात तेव्हा मनाची तरलता सांडी विखुरी जाऊ शकते. मन कठीण बनल्यावर अशा मनाला परमाचं जमणं जरा अवघड असते. इथे साधकाने सावध राहायला हवं. यानंतर स्वामीजी बोलायचे थांबले आणि आम्ही नमस्कार करून बाहेर ध्यानाला जाऊन बसलो. स्वामीजींचा तरुण वयातच परमार्थाचा संवेग वाढवण्यावर भर होता. परमार्थात अंतिम टोक गाठेपर्यंत साधकाने काय जपावं याचं मार्गदर्शन आज स्वामीजींनी केलेलं होतं. एका सत्संगांमध्ये कधी कधी काही मूलभूत मुद्द्यांबद्दल चर्चा होईल. प्रश्न विचारणारा साधक जर नित्य साधना करत असेल आणि अभ्यास चिंतन करून मग त्याने शंका उपस्थित केली असेल तर स्वामीजींना खूप संतोष होईल आणि त्या प्रश्नाचं उत्तरही ते मूलगामी देत असत. एका नुकत्याच येऊ लागलेल्या परंतु खूप निष्ठेने साधनेचा प्रयत्न करणाऱ्या साधकाने असाच एक प्रश्न विचारला. स्वामीजी, आपण नेहमी सांगता की प्रत्येक जीवाचं अंतिम ध्येय म्हणजे आत्मज्ञान. मी जेव्हा जेव्हा आपलं प्रवचन ऐकतो तेव्हा तेव्हा या मुद्द्यावर आपला भर असतोच. पण स्वामीजी, नक्की आत्मदर्शन म्हणजे काय हे मला समजेल अशा पद्धतीने सांगाल का? प्रश्न वाचून स्वामीजी प्रसन्नपणे हसले. म्हणाले, आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी ते नेमकं काय आहे हे तरी आपल्याला समजणं आवश्यकच आहे. हा प्रश्न मला खूप आवडला. समर्थ म्हणतात, नेणता कोटीवरी साधने केली नाना परी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. आपल्या जीवनाचं चरम लक्ष जर आत्मदर्शन असेल तर ती काय स्थिती आहे याचं शाब्दिक ज्ञान तरी व्हायलाच हवं. मग प्रश्नाकडे वळत ते म्हणाले, आत्मदर्शन म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर मी कोण आहे याचा निसंदिग्ध बोध. आपला देह मन बुद्धी प्राण यांना चैतन्य देणारी ही एक शक्ती आहे. या चैतन्याचा प्रत्यय येणं जरुरीच आहे. मी कोण आहे याचा शोध घेता घेता मी म्हणजे देह मन आणि बुद्धी यापैकी काहीच नाही याची प्रतिती येणं म्हणजे आत्मदर्शन. आपल्या मनात उठणारे असंख्य विचार तरंग असतात आणि आपण त्यांच्याशी एकरूप होत असतो. आत्मदर्शन होण्यासाठी शांतपणे स्थिर राहून न कंटाळता दीर्घकाळ साधना करावी लागते. ध्यान करताना मनात उठलेला सूक्ष्माती सूक्ष्म तरंग सुद्धा मला समजतो. मनात झालेली बारीकशी हालचाल मला जाणवल्याशिवाय राहत नाही. आपल्याच वृत्तींकडे तटस्थतेने बघत राहिलं की मी कसा आहे याचा उलगडा व्हायला सुरुवात होते. माझ्या मनात कुठले विचार येतात, बुद्धीचे तर्क काय चालले आहेत या सर्व गोष्टी कळायला सुरुवात होते. वारंवार उठणारे आणि नाहीसे होणारे विचार तरंग जर मला समजतात तर मग हा मी आहे तरी कोण, हे सर्व विचार विकार ज्याला कळतात तोच मी. स्वतः स्वतःला पाहणं हे आत्मदर्शन. एक आतला मी आणि एक बाहेरचा मी असं आपल्याला जाणवत असतं. बाहेरच्या मीने शांतपणे ध्यानानामाच्या योगाने आतील निशे एकरूप होणं, मीच मला बघणं, 25-30 वर्ष गुरुपदिष्ठित मार्गाने असा अभ्यास करत राहिलं की हळूहळू लक्षात यायला लागतं। देहभाव उत्तरोत्तर कमी होऊ लागतो। देहभाव जसजसा जातो तस तसे मनबुद्धी हे सर्व शून्य होऊ लागतात। मनातले विचार तरंग जवळजवळ थांबतात। थोडा वेळ मनोलय व्हायला लागतो। बुद्धीचे तर्कही कमी कमी होत जातात। ज्या देह मनबुद्धीच्या आधारावर बाहेरचा मी उभा होता तोच आता आतल्या शुद्ध मीच्या स्फुरणाशी एकरूप व्हायला लागतो। हे सर्व वर्षानुवर्षाच्या प्रयत्नांनी भगवंतानी सांगितल्याप्रमाणे शनै शनै असं घडत असतं। माझ्या मनाच्या आणि बुद्धीच्याही आत शांत आनंदरूप असं माझं स्वरूप आहे असं लक्षात येऊ लागतं। मी म्हणजे फक्त देह मन बुद्धी नाही याची जाणीव जागृत होऊ लागते आणि समजतं की सर्व कर्मांचा केवळ साक्षीभूत प्रकाशक आहे। सर्व श्रोते जीवाचं कान करून स्वामीजींनी केलेले अंतरंग मार्गदर्शन ऐकत होते। अजून खुलासा करण्याच्या उद्देशाने स्वामीजी पुढे म्हणाले, देह मन बुद्धी अंतःकरण आणि प्राण असे 5 कोश आहेत। कोश म्हणजे पापुद्र समजा। त्या कोशांच्याही आत त्याच्याही तळाशी मीच स्फुरण आहे। मी कोण आहे हा शोध घेऊ गेलं तर एक एक पापुद्रा उलगडत साधक आत आत जातो। अंतःकरण रूपी सरोवरावर विचारांचे विकारांचे वारे वाहून उठलेले तरंग म्हणजे मन आहे याचं त्याला दर्शन होत राहतं। व्यवहाराच्या पातळीवर घडणारी सर्व कर्म निंदा स्तुती मान अपमान हे सर्व त्या पातळीवरच खरे आहेत, परंतु अंतर्यामातला शुद्ध मीच्या ठिकाणी व्यर्थ आहेत, ते तेथे पोचू शकत नाहीत। अशा बोधात अशा अंडरस्टँडिंग मध्ये सतत राहणं म्हणजे आत्मदर्शन। स्वामीजींनी उत्तर संपवलं। मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे श्रोते स्तब्ध होऊन ऐकत होते। उत्तराचा समारोप करताना स्वामीजी म्हणाले, कळलं का तुला, अशी मजा आहे। आत्मदर्शन हेच आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय असलं पाहिजे। बाकी शिक्षण नोकरी विवाह पैसा अडका मानपमर्यादा ही गौण ध्येय असावीत हे साधकाने सतत लक्षात ठेवले पाहिजे। श्रीकृष्ण अर्पणम।
थोडं तुमच्या उजव्या हाताला सारखा एक नवीन रांग होऊ शकेल। कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूः माते संगोस्त्व कर्मणि। अध्याय 2 श्लोक 47। आणि हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम। पहिल्या श्लोकात अर्जुना तुझा शुद्ध कर्माच्या फळावर काही अधिकार नाही। शुद्ध कर्माच्या फळावर, परंतु दुसऱ्या श्लोकात तू युद्धात मारला गेलास तर स्वर्ग मिळेल, युद्ध जिंकलेस तर तू पृथ्वीचे राज्य भोगशील, म्हणून उठ युद्ध कर असे श्री कृष्णाने अर्जुनास सांगितले। पहिल्या श्लोकात फळाची इच्छा करण्याचा तुझा अधिकार नाही, पण दुसऱ्या श्लोकात तू युद्ध कर्म केल्यानंतर तुला सांगितल्याप्रमाणे तुझ्या कर्माचे हे फळ मिळेल असे सांगितले आहे। असे असताना श्रीकृष्णाने युद्ध कर्माची फलप्राप्ती का सांगितली? पहिल्या श्लोकात फळ घेऊ नको म्हटले आहे, पण तुला युद्ध कर्मानंतर असे फळ मिळेल म्हणून तू युद्ध कर असे म्हटले आहे, असे कसे? चांगला प्रश्न आहे. भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये योग बुद्धी म्हणजे योगयुक्त होऊन कर्म करण्याची जी शिकवण सांगितली ती शिकवण कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन इथपासून सुरू झाली. या श्लोकाला ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांनी पहिला श्लोक असं म्हटलेलं आहे बरं का. आणि त्याच्या आधी भगवंतांनी जो उपदेश केला किंवा जे तथ्य सांगितलं त्याला दुसरा श्लोक म्हटलंय. भगवंतांनी खरं म्हणजे प्रथम हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम असं सांगितलं आणि नंतर निरूपण करताना जेव्हा सांख्य बुद्धी म्हणजे आत्मबुद्धी राखून कर्म करण्याचा प्रसंग येईल तेव्हा कशा प्रकारचं कर्म तू करणं गरजेचं आहे ज्यामुळे तुला आत्मबुद्धी राखता येईल हे सांगताना कर्मण्येवाधिकार असते असं सांगितलं. इथं उलट नेमकं करून विचारलेलं आहे की पहिल्यांदा म्हणतात की कर्मण्येवाधिकार राहते मा फलेषु कदाचन, फळाकडे लक्ष ठेवू नको असं म्हटलेलं आहे पहिल्या श्लोकात. आणि दुसऱ्या श्लोकात म्हणतात हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम, म्हणजे जणू ते हा पहिला आणि हा दुसरा असे आलेले आहेत. प्रत्यक्षात हे जे श्लोक आहेत यांचा जो क्रम आहे त्याच्यामध्ये हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम हे आधी आलेलं आहे, जित्वा वा भोक्षसे महिम आणि उपदेशाला सुरुवात करत असताना कर्मण्येवा अधिकार असते हा आपण नीट लक्षात घ्यायला पाहिजे की भगवद्गीतेचा प्रवास कसा झालेला आहे. दुसरं म्हणजे तू जिंकलास तर तुला पृथ्वीचं राज्य मिळेल हे जे भगवंतांनी सांगितलं याच्यात चूक काहीच नाहीये. असं सांगण्यामध्ये काही भगवंतांचा दोष नाहीये. जर युद्धात तू जिंकलास तर त्या जिंकण्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून तुम्ही राज्यपद घेणार आहात. आणि तू समजा मेलास तर स्वर्गाला जाशील असं भगवंतांनी सांगितलं याच्यात तरी काय दोष आहे. कुठल्याही कर्मामध्ये विशेष करून क्षत्रिय कर्मांमध्ये नेहमी भगवंत सोडून द्या. क्षत्रियांची श्रद्धाच असते की युद्धामध्ये जर मृत्यू आला तर अधिक चांगली गती मिळेल. याचं कारण एक मारण्यासारखं भयानक कर्म करत असताना अगदी आतून जर पाहिलं तर मनुष्यांनी मनुष्याला मारून टाकायचं ही जी गोष्ट आहे तर ती गोष्ट कुठंतरी त्रासदायकच आहे. अशा वेळेला तूही मरण्याची शक्यता असतेच, जो युद्ध करतो तोही मरण्याची शक्यता असते. असं नाहीये की तुम्ही मारतच सुटता, एक वेळ तुमच्यावरही येते आणि तुम्ही मरण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी कुठेही जगामध्ये हिंदू धर्म सोडा, जर मृत्यू झाला युद्ध करत असताना तर मृत्यू उपरांत अतिशय चांगल्या गतीला प्राप्त होतो. याचं कारण राष्ट्रासाठी लढला, तत्वासाठी लढला असंच त्याला शिकवलं जातं सैनिकाला. कर्म ही इतकी विचित्र गोष्ट आहे की आपण प्रलोभनाशिवाय ती करतच नाही. कर्माचं प्रलोभन म्हणजे कर्माचं फळ, पण मेल्यावर केलेल्या युद्ध कर्माचं प्रलोभन काय? तर स्वर्ग. जो योद्धा आहे त्या योद्ध्याला उत्साह मिळण्यासाठी स्वर्गाची अत्यंत आवश्यकता आहे. आपण जरी मेलो तरी देखील आपला याच्यात हानी काही नाही, आपण स्वर्गाला जाणार या भावनेपोटी तो युद्ध करायला प्रवृत्त होतो. मी मध्यंतरी हा विषय थोडा बाजूला ठेवून सांगतो, मध्यंतरी मी एक युट्यूबवर किंवा काय मला एक क्लिप दाखवली कोणी, तर त्याच्यामध्ये जो मुंबईवर हल्ला झाला तर त्याचं कराचीतून कसं नियंत्रण चाललेलं होतं, त्याचे आवाज जे पकडले तर ते सर्व दाखवत होते. तर त्यांना कराचीतून सूचना अशा दिल्या जात होत्या की तुम्ही मारा, जो दिसेल त्याला मारा, जास्तीत जास्त मारा, जास्तीत जास्त लोकांना मारा. आणि ते असं म्हणत होते की आता आमच्या भोवती सगळ्या बाजूनी कडक केलं गेलेलं आहे, आता आम्ही साप्तीत साप तरी देखील मारा. तुम्हाला ज्यांना मारता येईल त्यांना मारा, तुम्हाला मेल्यानंतर जन्नत मिळेल. असं सांग ते म्हणत होते की खरंच मेल्यानंतर आम्हाला जन्नत मिळेल ना, स्वर्ग मिळेल ना. हो हो, तुम्हाला मेल्यानंतर स्वर्ग मिळेल, फक्त तुम्ही मारा. जितक्या काफरांना तुम्ही माराल तितकी स्वर्गात तुम्हाला जास्त चांगली जागा मिळेल, मारा. आणि तो म्हणत होता की मारतो पण आम्हाला स्वर्ग नक्की मिळेल ना. म्हणजे डोळ्यासमोर मृत्यू होता, सगळ्या बाजूनी घेरले गेलेले होते. थोडा जरी अंगाचा कोपरा बाहेर काढला तरी गोळ्या येत होत्या. आणि तिकडून सांगत होते की तरी तुम्ही प्रयत्न करा, मारा. आणि तुम्ही मराल तर काही फरक पडत नाही, तुम्हाला स्वर्ग मिळेल आणि अतिशय चांगली गती तुम्हाला मिळेल, तुम्ही स्वर्गात जाल. आणि ते भाबडेपणाने विचारत होते, ज्यांना मृत्यू समोर दिसत होता, की खरंच स्वर्ग मिळेल ना, आणि खरंच स्वर्ग मिळेल ना. हो हो, तुम्हाला जन्नत प्राप्त होईल, असं 5-6 वेळेला सांगितलं गेलं. अर्जुनासारख्या योद्ध्याला देखील भगवंत सांगतायत, सामान्य योद्ध्यालाही सांगितलं जातं. कारण मेल्यानंतर ज्या कारणाकरता युद्ध करतो आहे, आपणच गेलो तर मग उपयोग काय त्या कारणाचा, तर मग तू स्वर्गात जाशील. युद्धाकरता सर्वसाधारणपणाने हे तत्वज्ञान बनवलेलंच आहे. या तत्वज्ञानाखेरीज कोणीही युद्धासारखं कर्म करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. युद्ध हे जिंकण्यासाठीच केलं जातं, त्यामुळे जिंकला तर तुला सरळ पृथ्वीचं राज्य मिळेल हेही सांगणं आवश्यकच आहे. त्यामुळे या सांगण्यात तर काही चूक दिसत नाही भगवंतांच्या. पण उद्या तू जिंकलास तरी देखील तुझं कर्म कोणत्या पद्धतीने केलंस तर तू आत्मभावाला प्राप्त होशील, अशा प्रकारच्या उपदेशाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा कर्मणि एव अधिकारार्थे मा फलेषु कदाचन. आध्यात्मिक भावनेने कर्म करणाऱ्याला देखील फळ मिळणारच आहे, आणि जे फळ मिळणार आहे ते पृथ्वीचं राज्य असंच आहे. आणि ते जिंकले ना, पांडव जिंकले आणि त्यांनी पृथ्वीचं राज्यच केलं. तरी देखील भगवंतांना त्यांच्या जिंकण्यामध्ये पारमार्थिकता हवी होती. हे जे फळ आहे हे फळ मनातून सोडून दे, फळ सोडता येत नाहीच ना कधी. कर्माचं फळ उघडउघड मिळत असतं. असं असल्यामुळं कर्मामध्ये अधिकार आहे आणि फळामध्ये देखील अधिकार आहे, पण मा फलेषु म्हणजे तो तू मनाने सोडून दे, सोडून दे याचा अर्थ देखील असाच आहे. फळ मिळतं तो फक्त मनाने तू त्याचा त्याग कर, त्या फळात गुंतलास तर तू देहबुद्धीवर येशील, आणि देहबुद्धीवर आल्यावर जन्म मृत्यूची अनिष्ट परंपरा तुझ्या जीवनामध्ये अवतरेल. म्हणून तू जर मोकळा होणं गरजेचं असेल तर फळ देखील तुझंच आहे, पण मनाने समजू नको की हे माझं आहे, मनानी त्याचा अधिकार सोडून दे, असा त्याचा अर्थ आहे. पहिल्या श्लोकात अर्जुना तुझा युद्ध कर्माच्या फळावर तुझा शुद्ध म्हटलंय, तुझा कर्माच्या फळावर काही अधिकार नाही. परंतु दुसऱ्या श्लोकात ते पहिला दुसरा काही नाहीयेत, 5-6-10 श्लोक अलीकडं हा दुसरा म्हणतायत तो आधी आलाय, आणि नंतर हा कर्मणी एव अधिकार हते. जेव्हा योग बुद्धी राखून कर्म कशी करायची हे जेव्हा शिकवलं गेलं, याचा जेव्हा उपदेश सुरू झाला, तेव्हा मग भगवंतांनी व्यवस्थित योगयुक्त होऊन कर्म करण्याची युक्ती त्याला सांगितली. त्याचा परिणाम म्हणजे तुझी बुद्धी समाधावचलो बुद्धी समाधी स्थितीमध्ये स्थिर होईल, ती सम होईल, तू स्थित प्रज्ञ दशेला प्राप्त होशील, असा तो उपदेश पुढे गेलेला आहे. चांगला प्रश्न आहे. मात्र खूप वर्षे झाली पण संसारातील इंटरेस्ट कमी होत नाही. नुसतंच वाटतं साधना करावी पण हवी तशी होत नाही. हे असं निगेटिव्ह बोलणं तर तुम्हाला आवडत नाही कंसात तितकस, पण ह्याचं उत्तर तुमच्याशिवाय मला कसं मिळेल? रोज नुसतंच इथे येणं होतं पण मनातला संसार सुटत नाही. तुम्ही खरं तर रोज हे सांगता तरी पण कळत नाही की संसाराचं प्रेम कमी कसं होईल. कृपा करून मार्गदर्शन कराल का, असा प्रश्न विचारलेला आहे. खरं खूप चांगला प्रश्न आणि खूप दिवस मी हा बाजूला ठेवला होता. याचं कारण ज्यांनी प्रश्न विचारला त्यांच्याशी मी स्वतः बोललेलो होतो, असं असल्यामुळे मग इथं घेण्याचा प्रश्न आला नव्हता. पण या प्रश्नाच्या योगाने आपल्या सगळ्यांनाच खरंच उपयोग आहे असं वाटल्यावरून मी हा प्रश्न इथं देखील घेतला. संसारातला जो इंटरेस्ट असतो तो इंटरेस्ट कमी होत नाही असं म्हटलंय. संसारातला इंटरेस्ट याचा अर्थ त्यांना काय म्हणायचे ते माहित नाही, पण कपडे लगते समजा, दागिने, एक विशिष्ट पोझिशन, कधी कधी आपली मुलं कशी वाढली हे समजत नाही पण नातवामध्ये अथवा नातीमध्ये खूप रमण, त्याच्याही पुढे जाऊन वेगवेगळी नाती ये जा, आम्ही तुमच्याकडे आता आलो तुम्ही आमच्याकडे कधी येणार, मग तुम्ही आता जर आमच्याकडे आला नाही तर आम्ही मात्र तुमच्याकडे येणार नाही, असं म्हणून त्यांना बोलवायचं, चांगले चांगले पदार्थ करून जेवायचं खायचं. तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या मुलाच्या प्रगती करता तुम्ही जी धडपड करता त्याला संसारातला इंटरेस्ट असा चुकीचा शब्द वापरू नका. या ज्या अवांतर गोष्टी आहेत या अवांतर गोष्टी निश्चित कमी होऊ देत, काहीच काहीच बिघडत नाही कारण त्याला काही फारसा अर्थ नाही. गप्पा, फिरणं हवं तसं, तर याच्यातला इंटरेस्ट कमी व्हावा असं मी म्हणेन. पण कर्तव्यात्मक आणि प्रेमानी संसार करणं ही जी गोष्ट आहे, प्रेम राखून अलिप्तपणाही नंतर बघू असं मी म्हणेन. कारण संसार हा तुमच्या एकट्याचा नाहीये. तुम्ही परमार्थ करत असाल तर तो तुमच्यापाशी आहे, तुमच्या पत्नीला प्रेमाची गरज आहे. तुम्ही तुमच्या पुरता परमार्थ करत असाल पण तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या पतीला प्रेमाची गरज आहे. तुम्ही सर्वांशी निष्प्रेम होऊ शकत नाही, तुमच्या मुलांना मानसिक रीतीने तुमची गरज आहे. त्यांच्या वाढीमध्ये चांगलं लक्ष घालणं हे तुमचं कर्तव्य आहे. इथं काही ना काहीतरी ऐकून अलिप्ततेचे म्हणजे तुटकपणाचे प्रयत्न किंवा प्रयोग घरी करू नका. अशा गोष्टीला परमार्थही म्हणत नाहीत आणि व्यवहारही म्हणत नाहीत. टोकाचं तत्वज्ञान ऐकून आपणही तयार झालेले नसताना दुसऱ्यालाही दुखवण्याचा उद्योग परमार्थाच्या नावाखाली करू नका. परमार्थ म्हणजे सगळं सहज जर पाहायचं झालं तर आधी स्वतःचं स्वरूप जाणून घेणं आणि तुमच्या पुरता तुमच्या जीवनामध्ये प्रयोग करणं. प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा, लोभ, काम, क्रोध याच्याबाबत तुम्ही काम करणं हा प्रयत्न आहे. म्हणून संसारातला इंटरेस्ट याचा अर्थ आता तुम्हाला काय करायचं ते करा, आम्हाला काही विचारू नका असं म्हटल्यामुळे तुमचा परमार्थ इतका झटपट सिद्ध होईल असं समजू नका. ती जबाबदारी झटकणं देखील कधी कधी राहील, त्यामुळे तसं करायचं नाहीये. अशा रीतीने समर्थ म्हणतात तसं संसार मुळीच नासका, जाणवनी करावा नेटका. नेटका करण्याचाच प्रयत्न करावा. नेटकाकरिता फिका होत जातो ही वस्तुस्थिती वेगळी, तरी देखील जाणून तो नेटका करण्याचाच प्रयत्न करावा. तुम्ही विद्यार्थी असाल आणि परमार्थी ही असाल तर काय शेवटी सगळी मायाच आहे असं म्हणू नका. तुम्ही नवीन लग्न झालेले असाल तर तुम्हाला तुमच्या पतीच्या अथवा पत्नीच्या हृदयात शिरता आलं पाहिजे. यांनी परमार्थाचा फार मोठा परमार्थाला तुमचा धक्का पोहोचेल असं समजू नका. आत सावध राहा. कर्तव्य कर्म जी आहेत ती कर्तव्य कर्म ही करा आणि प्रेमानी करा. प्रश्न अतिरिक्ततेचा आहे. संसारातला इंटरेस्ट म्हणजे अतिरिक्ततेचा आहे. स्वामीजी असं म्हणत असत की 100 साड्या वॉर्डरोब मध्ये आहेत पण त्याच्यात समाधान नाहीये. असा संसार करू नका. अशा संसारात इंटरेस्ट तुमचा कमी झालेला परवडला. तसंही पाहायचं झालं तर तुम्ही जितके स्वतःच्या ठिकाणी स्वतःच्या सुखामध्ये मग्न असता तितके बाहेर जास्त खुलून दिसता. साडीनी तुम्ही खुलून नाही दिसत. तुम्ही जितके आत्मनिर्भर असता, तुम्ही जेवढे अंतसुखी असता तेवढे बाहेर जसे असाल तसे श्रीमंतच दिसता. श्रीमंत याचा विशिष्ट तऱ्हेने अर्थ घ्या. असं असल्यामुळं भलत्या सलत्या कल्पनांच्या भरीला न पडता जर संसार केला तर त्या संसारातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, मुलांविषयी जबाबदारी, पत्नीविषयी, पतीविषयी, आई वडिलांविषयी, तर या परमार्थाच्या कल्पनेने डोक्यात काहीतरी एक तिडीक गेल्यासारखं करून या सगळ्यांकडे दुर्लक्ष, इंटरेस्ट काढून घ्यायचा, अशा प्रकारचं वर्तन करायचं नाहीये असं मी तुम्हाला सांगेन. साधना जी आहे ती साधना देखील आपली जी कर्म आहेत त्या कर्मांमधली खोली वाढण्यासाठी खरं म्हणजे साधना करायची आहे. ध्यानाचा विषय भगवद्गीतेत देखील याकरता आला. कर्म करता करता केवळ जमत नाही म्हणून त्याच्यापेक्षाही खोल साधना एक तास दीड तास एवढी अशी केली की त्यांनी असं अपेक्षित आहे की कर्म अधिक उत्साहानी व्हावीत. कुर्वन नैवेह कर्माणि जिजी विशेष शतम समाहा असं जे उपनिषद म्हणतात, किंवा कर्म, भक्ती, योग आणि ज्ञान या चौपाईवर परमार्थ सगळा आधारित आहे. त्याच्यातला कर्मही काढून घेऊन त्याची तिपाई करून ती टिकणार नाही असं असल्यामुळं अशा प्रकारचा भाव अजिबात धरू नका. एखाद वेळेला तुम्हाला जर नवरा म्हणाला की आपण अमुक अमुक करू, अमुक ठिकाणी जाऊ, तर तुम्ही त्याच्याबरोबर जा. आंतरिक भाव कसा ठेवायचा हे तुमच्या हातात आहे, पण तोडून टाकणं म्हणजे मोठा परमार्थ झाला असं समजू नका. मात्र संसारातली जी कर्म आहेत ती कर्म प्रेमाने करत असताना त्याच्यातून वाहवत जायचं नाहीये हे नेहमी जो लक्षात ठेवतो तो खरंच वाहवत जात नाही. लक्षात ठेवणंच महत्वाचं आहे. जर लक्षात ठेवलं तर त्याच्यासारखी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. आपण जे वाहवत जातात त्यांची अडचण म्हणजे त्यांच्या लक्षातून ती गोष्ट जाते, ते विसरून जातात त्यावेळेला, म्हणून तसं घडतं. असं असल्यामुळं मनातला संसार जो आहे तो मनातला एक किमान संसार आहे. त्या किमान संसाराची व्यक्ती म्हणून तुम्हालाही गरज आहे. तुम्ही असे उपकार करते नाही आहात की केवळ दुसऱ्यावर प्रेम करता आणि त्यांच्यावर उपकार करता. तुम्हालाही प्रेमाची गरज आहे. असं असल्यामुळं तुमचा जो संसार आहे तो संसार हा किमान संसार जो म्हणू कर्तव्यात्मक आणि प्रेमाचा आहे तेवढ्या चौकटीत झाला म्हणजे झालं. पण तो मात्र अत्यंत दक्षतेने करायला पाहिजे. त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी जर केल्या नाहीत तर त्याचा मोठा झटका बसतो. तो पुढे भरून काढता येत नाही. ज्या काळामध्ये मुलांकडे लक्ष द्यायचं त्या काळामध्ये जर तसं दिलं नाही तसं सक्त लक्ष असणं गरजेचंच आहे. ते जर दिलं नाही तर जो झटका बसतो तो पुढे कधीच भरून नाही निघत. पतीचे जर संबंध परमार्थाच्या भरामुळे अगदी टोकाला गेले तर तुमचा परमार्थ देखील नीट होणार नाही. कारण बसलात की तीच रुखरुख लागेल, तीच चिंता वाटेल. कारण रोज व्यक्ती समोर वावरत असते आणि ती तटस्थपणे अलिप्तपणे तुमच्यात रस नसल्यासारखी. कारण तुम्ही भलत्याच ठिकाणी अति रस घेताय असं त्यांना वाटतंय आणि त्यांची अपेक्षा तुम्ही प्रेमाची अपेक्षाही पुरी करत नाही असं जर असेल तर तुमचं ध्यान देखील तुम्ही अगदी करायला बसलात तरी आठवण तीच राहील की काय चुकतंय, काय होतंय, काय करायचं. असं असल्यामुळं हा जो किमान आवश्यक भाग आहे संसाराचा तो सुटावा असं कोणीही सांगत नाही. अगदी स्वामीजी देखील म्हणाले की सरलाताई माझ्या आधी तू नाही जायचं, मला तुझी आवश्यकता आहे. सरलाताईंना जेव्हा कॅन्सर झाला आणि मग परत त्यांना हार्टचाही त्रास झाला, पेसमेकर बसवला, तू जर गेलीस तर माझं कोण करणार असं म्हणाले. ते पूर्णपणाने परमार्थी असताना देखील ही जी किमान चौकट आहे एवढंच नव्हे तर त्यांचं जीवन वेगवेगळ्या अंगाने मी पाहतो तर टिपिकल आजी आजोबा सो कॉल्ड आत्ताचे जे आपले बिस्किटाचे पुडे स्वतःच्या कपाटात कुलपाट ठेवतात आणि चहा पिताना पुडा काढून आपली बिस्किट खातात आणि परत कपाटात ठेवून देतात असे स्वामीजींच्याकडे त्यांची नातवंड देखील राहायला होती आणि त्यांच्या कोणत्या वयात साठीच्या पुढं. कारण मुलाच्या जर बदल्या होत असतील तर एका ठिकाणी स्थिरपणाने नातीचं शिक्षण होणं गरजेचं आहे. अशा वेळेला सरलाताई स्वामीजी सरलाताईंच्या आई आजी त्यांचं सगळं करायला लागत होतं. पण त्यावेळेला थोडं थोडं काम जेमतेम करत असतील असा तो काळ होता आणि स्वामीजींची नात देखील तिथं राहत असे, त्यांच्या घरी राहत असे, पुण्यात शिक्षण व्हावं म्हणून ही जबाबदारी त्यांनी अंगाबाहेर टाकली नाही. एवढं सगळं करून सरलाताई स्वामीजींच्या मदतीलाही जात असत, दुकानात देखील जात असत. स्वामीजींची दोन तीन नातवंड त्यांच्याकडे त्या उतारवयात देखील त्यांना आवश्यकता होती म्हणून राहिली आणि मोठ्या प्रेमाने राहिली, आनंदाने राहिली. आता हा काय संसार मनातून न गेल्याचं लक्षण आहे. संसारातली जी कर्तव्य कर्म आहेत ती करायलाच पाहिजेत, पण त्यांचा त्यांचा जो काही त्यांचा दिनक्रम, त्यांचे क्लासेस, त्यांच्या शाळा, युनिफॉर्म, त्याला इस्त्री, हे कोण करत होतं कोण जाणे. पण हे सगळं घरात चालू असताना देखील त्यांचं यथावत आणि उत्तम चालू होतं. म्हणून अगदी आजी आजोबा झाल्यानंतर देखील जो किमान संसार आहे, याला मी किमान संसार म्हणतो, तर हा त्यांचा त्यांच्या ठिकाणी चालू होता असं दिसतं. याच्यातून त्यांनी आता आमचं काय रुटीन, नाहीतरी नाही का कितीतरी मुलांची शिक्षण अशी होतात, आई वडील बदली होऊन जातात, तिथं तिथं शिकायला लागतं, तशी तुमची मुलं तुमची काय विशेष आहेत असं कधीही म्हटले नाहीत. त्यांनी आपल्या नातवंडांना आपल्याकडे ठेवून घेतलं. असं असल्यामुळं हा जो किमान संसार आहे तो संसार अजिबात सुटायचं काही कारण नाही. मात्र तो करत असताना देखील एका विशिष्ट पद्धतीने, म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे अनेक उत्तरातून, तर तशा प्रकारे करणं हे आपलं काम आहे. मात्र एकदा संसारात पडल्यानंतर मग मनातून संसार सुटत नाही, मनातूनही संसार सुटला तर तुमची काय गत होईल, मग इतर लोक देखील तुम्हाला कसे वागवतील तुम्हाला जर त्याच्यात रसच नसेल. मनातून संसार सुटलेला होता मीराबाईंचा, आपल्याला त्यांचं जीवन फार आकर्षक वाटतं पण फार कठीण आहे. कारण ज्या व्यक्तीला चालू स्थितीत काहीच रस नाही अशी व्यक्ती जर झाली तर मग त्या घरातही स्थान नाही राहत. अगदी अगदी स्वाभाविक आहे, व्यावहारिक आहे, बाहेर पडायला लागतं. पण त्या आनंदाने बाहेर पडल्या, एवढं सगळं आपल्याला झेपेल असं नाही. त्यामुळं जे संसारात असावं संसारात नसावं, संसार परमार्थ दोन्ही एकेची काळी भोगितो ज्ञानी, सरोवरामध्ये माध्यान काळी अनुभवी जैसा दोन्ही, वरी ऊन खालती पाणी संसार परमार्थ दोन्ही. एकची मानव महाराष्ट्र भाषा तैसीच गिरवाण वाणी. आता आत्ताच्या काळात असं म्हणू तैसीच इंग्लिश वाणी नाही का, बोले जैसा तो समजोनी संसार परमार्थ दोन्ही. अशा प्रकारे एकाच वेळेला हे आचरण शक्य आहे, काहीही सुटायची गरज नाही, लक्षात ठेवा. आज महाशिवरात्र आहे, आपण नाम घेऊ, मोठा पवित्र दिवस. नाम घेण्याच्या आधी जवळपास 4-5 मिनिटं मात्र आपण असा भाव ठेवणार आहोत, डोळे मिटलेले आहेत. आपल्या हृदयस्थानी एक जुनाट निगूढ असं शिवालय, छोटस शिव मंदिर जंगलात असलेलं, लोकारवापासून दूर असं आपण कल्पू पाहू. छोट्याशा सभा मंडपातून 4-5 पायऱ्या खोल पायऱ्या उतरून खाली गेल्यावर त्या अंधाऱ्या शिव मंदिरात एका समईच्या मंद प्रकाशात भगवान शंकरांच्या समोर आपण बसलेले आहोत आणि अभिषेक चाललेला आहे अभिषेक पात्रातून. आपण त्याच्याकडे एकटक लक्ष देतो आहोत. ही एकाग्रताच पहिली 4-5 मिनिटं करू. नमः शिवाय. ॐ नमः शिवाय.
नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। नमः नमः शिवाय। नमः शिवाय।
हरी 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 बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। हरि हरि।